प्रभू आपल्याला याद करतोय ने स्वर्गमनी तेजहारी राहू अशी आपल्या हारी आशा राखतोय जहा आपले मरुतुही तहा तो आपल्याला जठ आपले हमेशा सुखी होऊ तठ घेऊन जातोय इच्छा राखतोय परंतु आपले पाप कर्म खाल भरपूर राहू आपले खराब कर्म हमेशा करतोही प्रभू खराब कर्मला पापांना दूर करतोय तो सांगतोय का जे पाप करतात त्यांना शिक्षा कराय पाहिजे ते जहा मरत तहा ते नरक मनी जातत ने जातील हे नरकचा परिणाम भयंकर दुखवाळाने इष्ट जसा कष्ट आहे परंतु प्रभू धरती वर्तचे बद्दी लोकांना याद करतोय दया करतोय ते दुखी होत अशी इच्छा यांची होज नाही पापाची ही शिक्षातून त्यांना बचवाय हमेशा प्रभू इच्छा राखतोय हे कारण साठी त्याही पोतेच्या पोऱ्या प्रभू येशू ख्रिस्तला हे दुनिया मनी दवडला पोतेचे वाणूक त्याचा जन्म होईला ने आपल्यांचे वाणूक माणसाचे रूपी मोठा झाला परंतु तो खूपच दयाळू होता ने तो कोई दिस काही पण खराब काम करत नाही होता तहा मग वधस्तंभवर मरायसाठी पोतेचा जीवन दिला तठ आपले करता बद्यांचे साठी त्यांना जाते शिक्षा दुःख भोगवला प्रभू सांगतोय का ज्या बदे येशू ख्रिस्तल मानतीत विश्वास राखतीत त्या नरक मध्ये दंड दुःख भोगवतील नाही कसं का येशू तेहनला याद करतोय ने तेहनचे साठी तो मरण स्वीकारला मरून पामला मग तो सजीवन झाला कसं का तो प्रभू होता मांगली करून तो पासा स्वर्ग गेला नरकचे दुःखतून तुम्ही बचाय मांगता येशूला प्रार्थना करा तो जीवता आहे ने तो तुमांच्या ऐकील त्याला सांगा का प्यारा दयाळू प्रभू येशू मी पापी आहू ओढ्यान मी खूप निराश दुखी आहू कृपा कर दया कर मला माफी दे माझ्यासाठी जीव दिलास तुझा मी आभार मानतोही माझे हृदयातून बध पाप दूर करणे मला बेस बनाव जहा हे प्रमाणे प्रार्थना करता तहा प्रभू येशू तुमचे हृदयातून पाप घेऊन घेईल तहा मग तो तुमच्या हारी राहील त्याच्या पुतेचा पवित्र आत्मा तुमचे अंदर ठेवील काही पण खराब कामा नाही कराय तो तुम्हाला मदत करील येशूची हर हमेशा प्रार्थना तुम्ही करून सकता कोई पण समयल प्रार्थना करून सकता ने तो तुम्हाला मदत करून सकील कसे का तेहेंच्या तुमचे साठी दया आहे हाचा प्रभू शिवाय तुम्ही प्रार्थना करसाल नोका कोई दिस तुम्ही भेव राखसाल नोका कसे का प्रभू तुमचा रक्षण करील जहा तुम्ही मरण पामसाल तहा हे धरतीवरून सिद्ध स्वर्गमनी जासाल आजच जीवन सुधारायसाठी तयार रहा प्रभूना सांगेल आहे का तुम्ही येशू मनी